नमस्कार, मी परांजपे फाउंडेशनमधून बोलतोय सर. सर, तुम्ही सध्या प्रोव्हाइड करत चाललाय का प्रोजेक्ट करण्यासाठी? कुठल्या आहेत पहिल्या प्रोजेक्ट शकतो मला? सर, तुमचा बजेट काय? वन बी एच के पाहिजे का सर तुम्हाला? सर, आमचा अमेरिकी परिसर आहे पारे कॉर्नर रोड, तिकडे तुम्हाला वन बी एच के पस्तीस लाखाला भेटेल सर. 450 स्क्वेअर फूट त्याचं कार्पेट एरिया आहे सर. सॉरी, नाही सर, आता एकदम चालू आहे चालेल सर. तिकडे टू आणि वन अँड टू बी एच के आता असू शकतो सर. तिकडे आधी जे टावर सर त्याच्यात नव्हते, तर आता एक टावर नंबर 6 लावून झालं सर. मग तिकडे तुम्हाला वन बी एच के भेटेल. तुम्ही साईट व्हिजिट करू शकता का सर? मग आज उद्या चालेल सर. मी तुम्हाला उद्या सकाळी कॉल करतो मग. ओके, हो ना, नक्की सर. चालेल, धन्यवाद सर.